सुपर हिट 93.5 रेड एफएम पर, वही आवाज वही अंदाज, यानी कि
लाइट्स कैमरा एक्शन, शुभ के संग लाइट्स कैमरा एक्शन.
एक्झॅक्टली, मी कलाकार श्रुती तुमच्यासोबत. आणि बघा ना कसं असतं ना, प्रत्येक गाण्याबरोबर आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जुळलेल्या असतात. म्हणजे दिस जातीन हे गाणं ऐकलं ना की माझी आजी जाम इमोशनल होते. तिला ना तिचे आणि आजोबांचे संसाराचे दिवस आठवतात. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी हे गाणं ऐकलं की मला लहानपणी ना माझे बाबा मला हे गाणं फार ऐकवायचे, त्यामुळे मला लगेच ते चित्र डोळ्यासमोर येतं. इतकंच काय, ते हम्मा हम्मा हे गाणं ऐकलं ना की मी गणपती स्टेजवर केलेला डान्स मला आठवतो. आणि दिल है छोटा सा हे गाणं तर मी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गायलं होतं हे मला आठवतं. आय एम शुअर तुमच्याही लाईफमधल्या कदाचित ह्याच गाण्यांबद्दलच्या तुमच्या काही वेगळ्या आठवणी असतील, किंवा काही आठवणींशी जुळलेली वेगळी गाणी तुमची असतील. पण या गाण्यांच्या मागच्या खऱ्या कहाण्यासुद्धा तुम्हाला कळणार आहेत. जसं की अवधूतचं ऐका दाजीबा हे गाणं त्याला कुठे सुचलं माहिती आहे? अरे कमाल किस्सा आहे. ऐका आज ह्या गाण्यांच्या स्टोरीज एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन. ज्या गाण्यावर 2001 तुम्ही गणेश उत्सवात डान्स केला असेल, किंवा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये डान्स केला असेल, किंवा त्याचे लिरिक्स चक्क लिहून पाठ केले असतील, ते गाणं होतं ऐका दाजीबा. आणि हे अवधूत गुप्तेचं गाणं त्याला सुचलं तरी कुठे? ऐका त्यामागची ही कहाणी.
मी रेल्वेमध्ये होतो आणि आय यूज टू ट्रॅव्हल बाय सेकंड क्लास टू माय स्टुडिओ. लटकत असताना मला ते आठवत आहे की तोंडावर असा छान वारा येत होता आणि माझ्या ते ऐका दाजीबा. मग मी येऊन ते स्क्रॅच बनवलं आणि वैशाली सेड या दिस इज गुड, विल प्रेझेंट दिस. पण ते ऍक्च्युली त्यावेळेला मी ऐराणी भाषेत लिहिलं होतं. मले प्यार नाही तुसे है बा, हो मले दिल विल नको तेरा दे बा, हो मले दिल विल नको तेरा दे बा ऐका दाजीबा. मग त्याच्यावरती खूप वेगवेगळे शब्द लिहिले गेले, पण फायनली ते थोडेसे बदलून बिलून तेच ठेवले शब्द.
आणि जस्ट इमॅजिन त्यानंतर हे गाणं सुपरहिट झालं. पण पहिली फिल्म मधल्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना ऐनवेळी का थांबवलं होतं बेला शेंडेला हे गाणं गाता गाता गुलजार साहेबांनी? ऐका ही स्टोरी एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन आफ्टर दिस ब्रेक. मी कलाकार श्रुती आणि आज तुम्हाला कळणार आहे एका अशा फिल्मच्या गाण्याची स्टोरी जिचं नाव आधी ठेवण्यात आलं होतं घोस्ट का दोस्त. एनी गेसेस? वेल, इट्स द फिल्म पहेली. अमोल पालेकरांनी डिरेक्ट केलेली ही फिल्म आणि रेड चिलीजचं प्रोडक्शन होतं आणि त्यातलं एक गाणं गायलं होतं बेला शेंडे हिने.
हिंदीचे उच्चार कसे झाले पाहिजेत, किंवा मराठी गाताना मराठीचा शब्द हा मराठीच ऐकायला आला पाहिजे, किंवा नुकता कुठे आहे, चंद्रवाली बिंदी कुठे आहे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं की त्याचं बाळकडू घरनं मिळालं. आणि ह्याचं एक कौतुक आपण म्हणूया, मी जेव्हा पहेलीसाठी गात होते आणि गाणं रेकॉर्ड होत होतं आणि मध्ये एक ब्रेक झाला आणि मला त्यासाठी फक्त आवाज ऐकवला की अच्छा आपका नाम क्या है, तर मी सांगितलं बेला शेंडे. अच्छा, गाणे से नाही लग रहा है की आप महाराष्ट्रीयन हो? आणि मी फक्त बघितलं तर गुलजारजी होते. तर मला वाटतं की ती एक खूप मोठी पावती होती, एक ब्लेसिंग होतं. आणि ती भाषा आपल्याला कशा प्रकारे मोल्ड करायची आपल्या ह्याच्यात, की वाटतं नाही कामा की कोणी दुसरं गात आहे. सो आय थिंक इट्स व्हेरी चॅलेंजिंग आणि लाईक द चॅलेंज.
अशा एक नाही तर अनेक गाण्यांमागच्या स्टोरीज तुम्हाला कळणार आहेत एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन. पण आता तुम्हाला कळणार आहे की कोणी म्युझिक कंपोजर बाहेर पाऊस पडतोय आणि चहा टाकेपर्यंत तो गाणं कंपोजही करतो, आणि तो होता म्युझिक कंपोजर अमित राज. कुठलं होतं ते गाणं आणि कुठल्या फिल्मचं ते गाणं कळणार तुम्हाला या ब्रेक नंतर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत. स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफएम, बजाते रहो. बाहेर पाऊस पडत असला की लॉंग ड्राईव्ह, कडक चहा, आणि यासोबत महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या आवडीचं गाणं. पण अमित राज या म्युझिक कंपोजरने एका चहा ब्रेकमध्ये चक्क एक गाणंच कंपोज केलं होतं. ऐका ते कुठलं.
आदित्य सरपोतदार होता, त्याच्या घरी आम्ही बसलो होतो. तो मला बोलला की अरे अमित, मी तुला अचानक तुला फोन करून इथे बोलवलं, कारण परवा शूट लागलंय. सगळे ऍक्टर्स आहेत, सई तामणकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, आणि हे सगळे ऍक्टर्स एकत्र मला परवा नंतर मिळणार नाही आहेत. गाणं लिहूनही झालं नव्हतं, कंपोजही झालं नव्हतं. मी बोलो की ठीक आहे, मी काहीतरी आज तुला रात्री करून पाठवतो असं म्हणून उठलो आणि धो धो पाऊस सुरू झाला. मला बोला एक गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत तुला तू भेजणार, तर तू थोड्या वेळ बस इथेच, तोपर्यंत मी अजून एक चहा टाकतो. मी बसलो आपला बसलो आणि मी तोपर्यंत बसे पण काय करायचं, तो गिटार घेतलं आणि आम्ही तिकडेच सुरू झालो जॅमिंग आणि हे गाणं कंपोज केलं तिकडेच.
नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया, जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला.
कंपोज झालं संध्याकाळी. आदित्य बोलत कोणाकडून लिहून घेऊया, मी लगेच लिहिणारा रायटर सध्या मंदार चोळकर आहे, म्हणून मंदारला लगेच फोन केला आणि त्याने रात्री गाणं लिहिलं, दुसऱ्या दिवशी ट्रॅक कंपोज केला, त्या दुसऱ्या दिवशीच गायला. सकाळी सकाळी आदित्य सरपोतदार गरम गरम सीडी घ्यायला आला माझ्याकडे, कारण तिकडे उमेश जाधव ओरडत होता की मला गाणंच माहीत नाही काय शूट करणार आहे मी. सकाळी गाणं तो घेऊन गेला तिकडे आणि त्या पहिल्यांदा त्याने सगळ्या सेटवर त्यांनी गाणं ऐकलं आणि सगळ्यांना आवडलं.
येस, ते होतं क्लासमेट्स या फिल्मचं गाणं. पण आतापासून दर बुधवारी तुम्हाला करणार आहे गाणी आणि त्यांच्या मागची कहाणी. तुमची आहे का कुठल्या गाण्याबद्दलची पर्टिक्युलर आठवण, तर मला नक्की कळवा ऑन माय फेसबुक पेज आर जे श्रुती रेड एफ एम, आर जे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि माझं इन्स्टा हँडल आहे आर जे श्रुती आर जे एस एच आर यू टी डबल आय ह्या नावाने. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.